अध्याय 20 कहा का होरगा राज युका मुळा मालका हरका है तो त्या दारखा मुळामाय काम कोणारे मोजरी ला हकाळ हे बागोयो एन ते मोजरीहाल आखा दिहा योक रुपयो देईना ठुराव कोईन त्याहाल दारखा मुळामाय दोवाड्या पासे तो हकाळ हे 9 वाजता बागोयो एन ता ते आटा जागे जागे कोलाक जहाल रिकामा उभा रोयला देख्या ते त्याहाल आख्या तुमा बी दारखा मुळामा जा जी बोराबोर ती आई तुम्हाल दिही एन त्या गोया पासी 12 वाजता एन 3 वाजा सुमाराल ते बा जाईन तेहकोज कोया पासे 5 वाजता वो खाते तो बा गोयो तोवे आजू कोलाक उबा रोयला त्याल देखाया त्याहाल ते आख्या तुमा होगो दिही इही रिकामा कहा उबा रोईहा तोवे त्या आख्या आमहाल कादे कामे लाव्या नाही त्या हटी ते त्याहाल आख्या तुमा बी दारखा मुळा माजा पासे वोखाती वेळ जाई तोवे दारखा मुळा मालके त्या कारबाऱ्याला आख्या काम कोणाराल हाद एन शेवटला पाने सुरुवात कोईन पोयला होदू त्याहाल मोजरी दे तोवे त्याहाल वोखाते लावला आता त्या येना तोवे त्याहाल रुपयो रुपयो मिळो पासे ज्या पोयला येनला आता त्याहाल डिगा मिळी एहको लाग्या पेन त्याहाल बी रुपयो रुपयोज मिळो तो त्याहाय रुपयो लदो तोवे मुळा दोन्या विरुद्ध कुरकुर कोईन त्या आखता लाग्या या शेवटला हाय युकुज कुलाक काम कोया आमहाय दिही बोई तोपामा काम कोया एन आमहाल एन तिहाल तुये हारकाज गुन्या ई कह कोई तोवे ते तिहा मान्या युकाल जवाब देना ख्या अरे दोस्ता आई तोवोय उन्याय को उनाय तुये मा अरे रुपया ठुराव को येल का नाय तू तो रुपयो लेन चाला लाग जेह कोई तुल तेह कोई या शेवटलाल बी देवा ओहडी मा मोरजी है जी माय है त्या बदल माये मा मोरजे पोरमाने कोना ई माल हरा नाय का नाय ते आय हारो है या बदल तुल एव लाग है का या पुरमाने शेवटला त्या पोयला एन पोयला त्या शेवटला वरी कहा का हादला खूब हेता पेन निवडला थोडा हेता पासे इसू ते यरुशलेमा माय जाय तोवे वाटे माय ते 12 चेल्हा लोक कानी ले जाय नाख्या देखा आपा उचे यरुशलेमा जाझे एन महापोहो मुख्य याजका अधिकारी एन शास्त्रिया अथमा दो इन देवाय जाय एन ते त्याल मोरण डोन ठोरवी त्या चेहटा कोरी चापके को ठोकी एन मोता खांबाव दा हटी त्याल पारदेशी लोका ताबामा दी एन तिसरे दिही तो पासो उठाडलो जाय पासे जोबदी पोहा येहे ते पोहा रे त्या असे येईन त्या पागे पोडीन त्या पाय काय माग्या ते लाख्या तुल काय जोजे ते आख्या तो राज्यमाय मा या बेनी पोहाल युकाल तो जेवाडी कानी एन युकाल तो दवाडी कानी बोहाडवा एको हुकुम दे पेन इसुई जवाब देना ख्या तुमा काय मागते ती तुम्हाल होमजे नाय आज जो पियालो पीनार होई तो तुम्हाल पियाई का त्याहाय त्या लाख्या पिताई ते त्या लाख्या मा पियालो तुमा पिहा खोरा पेन मा जेवाडे कानी एन मा डवाडे कानी बोहा देना ई मा आथमा नाय है तर मा आभासने जहा हटी तो जागो तियार को अमा इन्हो त्या हटी तो जागो राख्यो एन जोवे दोह जा ई ओनाया तोवे त्याहाल त्या बेनी बहा रोग को येनी पेन इसुई त्याल हादी नाख्या पारदेशी अधिकारी त्याहा वो अधिकार चलाडता एन त्याहा मोठा लोक भी त्याहा वो अधिकार चलाडता ई तुम्हाल मालूम है पेन तुमे माजे तेहको नाय है तर ज्या कदाल तुमे माजे मोठो ओरा गुम है ते सेवक ओवा एन ज्या कदाल तुमे माजे पोयलो ओरा है ते तुमे चाकर ओवा जेह कोई महापोहो सेवा कोआडीला इन्हो नाय तर सेवा कोरा एन खूब जहाल खोंडीला हटी त्या जीव दा हटी येनलो है पासे त्या यरिहो माने निंगी जातोवे मोठो लोखाटोळो त्या पासाडीने चाले एन देखा वाटे वो बोटले बेन आंधळाय इसु उंघेने जाहे ई वोनाइन बोंबली नाख्या ओ मालका दाविदा पोहा आम्हा वो दोया को तोवे त्याहाय ओखाज रोवा या हटी लोखाटोळे त्याहाल दोम काढ्या पेन त्याहाय खूबच बोंबली नाख्या ओ मालका दाविदा पोहा आम्हा वो दोया को तोवे इसुई उभो रोईन त्याहाल हादी नाख्या माये तुमे हटी काय कोवा ओहडी तुमे मोरजी है त्याहाय त्या लाख्या ओ मालका आमे डोळा उघडवा तोवे इसुल त्याहा कीव येईन ते त्याहा डोळाल आत लाव्यो एन ताबडतोड त्याहाल नजर मिळी एन त्या पासलाने चाल्या